धरणीवर टाकलं मी तुमची सेवा चाकरी केली तुमच्या जटामध्ये राहिले मला काहीतरी वरदान द्या
बराबर
मग शंकर भगवानाने तिला वरदान दिले या टाइमला मी खंडेरायाचा अवतार धारण करील त्यावेळी मी तुझ्याशी लग्न करून तुला जेजुरगडावर परतून आणीन असे वचन देवानी त्या बाण गंगाला दिले बराबर शंकर भगवानाने बाण्यासुराला बोलावून घेतले आणि सांगितली कामगिरी काय हे बाण्यासुरा
काय
ह्या मुलीला चंदनाच्या पेटीमध्ये घाल त्याला कुलूप लाव त्या पेटीवर नवरत्नाचा हार ठेव आणि एक कमळाचं फूल ठेव
बरं
ही पेटी गिरणा नदीच्या पाण्यामध्ये टाकून दे अशी शंकर भगवानाने कामगिरी त्या बाण्यासुराला सांगितली बाण्यासुरानं त्या मुलीला पेटीमध्ये घातलं डोक्यावर पेटी घेतली आणि गिरणा नदी जवळ गेला त्या गिरणा नदीत ती पेटी सोडून दिली शंकर भगवानाने पार्वतीला सुद्धा वरदान दिले निवशामध्ये तिमाशेटवाणी मोठा धनवान होता त्याच्या पोटी सुद्धा संतती नव्हती
बराबर
त्याने शंकर भगवानाची सेवा 12 वर्ष केली म्हणून त्याला शंकर भगवान प्रसन्न झाले पार्वतीचा जन्म तिमशेट वाण्याच्या घरी माणसाई म्हणून झाला तिमशेट वाण्याला मोठा आनंद झाला लहानची मोठी माणसा दिव्याच्या ज्योती सारखी
वाढू लागली
असे वरदान त्या पार्वतीला शंकर भगवानाने दिले
बराबर
मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुद्ध चंपाषष्टीच्या दिवशी आदि मैलारकर नाटकात श्री शंकर भगवानाने मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला अवतार शंभोचा खंडीरायाचा अवतार शंभोचा खंडीरायाचा ऐक दाखला मूळ संभेचा ऐक दाखला मूळ संभेचा
अवतार शंभोचा खंडीरायाचा अवतार शंभोचा खंडीरायाचा ऐक दाखला मूळ संभेचा ऐक दाखला मूळ संभेचा सेवक म्हणून राहीन मला काहीतरी वरदान द्या
वरदान द्या
शरण आला देवाला दैत्य म्हणून देवाने काय केलं
काय केलं
त्या दैत्याला वरदान दिलं
बरोबर
आजपासून तू माझा सेवक आहेस सारे भक्त तुला म्हणतील मल्हारी मार्तंड माझ्या नावाला नाव तुझं मिळून राहील
मिळून राहील
शुद्ध चंपा षष्टीच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये
महिन्यामध्ये
दैत्याचा वध देवाने केला भक्त जनाला आनंद झाला,
वावा
देवदिकामध्ये ऋषी मुनींना सुद्धा आनंद झाला, असा देवानी सर्वांना आशीर्वाद दिला। मग देवानी काय केलं, पोषी पौर्णिमेला शुद्ध बारशीच्या वेळेला मुर्ग नक्षत्रावर पाली पिंबरी गावात माणसाचं आणि खंड्याचं लग्न झालं। लाखो भाविक भक्त पालीला लग्नाला आले, आनंदाने गीत गाऊन नाचू लागले।
राणी माळसा संगतीनं लग्न झालं देवाच,
राणी माळसा संगतीनं लग्न झालं देवाच, राणी माळसा संगतीनं लग्न झालं देवाच।
हळदीनं पिवळा झाला, हळद लागली अंगाला, गोऱ्या गोऱ्या रंगाला हो खंडोबा ह्या देवाला। राणी माळसा संगतीनं लग्न झालं देवाच, राणी माळसा संगतीनं लग्न झालं देवाच। जर तारी लाल शालू त्याच्या अंगावरती, मल्हारी देव झाला स्वाद घोड्यावरती, वाजतो या ढोल ताशा, वाजतो या ढोल ताशा, सनाई सिंग स्वान्याच, सनाई सिंग स्वान्याच। राणी माळसा संगतीनं लग्न झालं देवाच, राणी माळसा संगतीनं लग्न झालं देवाच।
घेऊन आले,
आले आले
आनंदाने जेजुरगडाला राहू लागले। भक्त मंडळीला दर्शन घडले, कडे पठारी देवाचा दरबार भरून गेला। शंकर अवतारा मधली ती बाणगंगा, बाण्यासुरणी त्या मुलीला पेटीत घालून गिरणा नदीच्या पाण्यात टाकून दिले होते। ती पेटी वाहत वाहत चंदनपूरच्या जवळ आली, शंकराच्या मंदिराला येऊन त्या पायरी जवळ थांबली। मग
काय,
आजूबाजूला धनगर लोक मेंढ्या चारित होते,
चारित होते।
पिर्या बिर्या धनगार या दोघाची नजर त्या पेटीवर गेली
गेली गेली।
पिर्या बिर्या धनगार बोलू लागले,
काय
अरे बापरे, ही कुणीतरी चोरांनी धन लुटून पेटी या पाण्यामध्ये टाकून दिली।
टाकली असावा,
चला आपण जाऊन बघू।
बरोबर।
पिर्या बिर्या धनगर पेटी जवळ आले आणि त्या पेटीला पाहू लागले।
पाहू लागले,
त्या पेटीवर एक नवरत्नाचा हार होता।
हार होता
आणि तो हार चमचम चमकायचा।
वा वा।
पिर्या बिर्यानी काय केलं, शंकराच्या मंदिरातून त्रिशूळ आणला आणि त्या पेटीला खोलून पाहिलं।
खोलून पाहिलं,
त्या पेटीमध्ये गुजीरवाणी मुलगी निघाली।
बरोबर।
त्या मुलीचं रूप पाहून त्या पिर्या बिर्याचे डोळे दिपून गेले।
दिपून गेले
असं त्या मुलीचं स्वरूप।
बरोबर।
सूर्याला म्हणते उगू नको आणि चंद्राला म्हणते मावळू नको।
अगदी बरोबर।
जशी काय खंड्या राजाची दिवटी
असं त्या मुलीचं रूप होत।
हो, आणि त्यावर नवरत्नाचा हार
पेटीवर।
पिर्या बिर्यानी काय केलं, तो गारगुटीचा काताचा हार समजून गुजा मेंढीच्या गळ्यात बांधला।
गळ्यामध्ये बांधला
आणि म्हटले आपल्या मालकाकडे ही मुलगी घेऊन जाऊ आणि मालकाला सांगू।
बरोबर।
पिर्या बिर्या धनगर त्या मुलीला घेऊन चंदनपुरात आले।
चंदनपुरी आले।
चंदनपूरचा रेमगावडा धनगर मोठा धनवान राजा होता।
होता होता।
त्याला सुद्धा पोटी संतती नव्हती।
बरोबर।
त्याने सुद्धा 12 वर्ष शंकर भगवानाची सेवा केली।
वा वा।
आणि पिर्या बिर्या ही मुलगी घेऊन तिथं गेले।
पेटी आणि मुलगी।
मालक मालक,
काय
काय सांगायचं, आम्हाला ही मुलगी नदी मध्ये भेटली।
नदीत भेटली।
अरे पिर्या बिर्या, या पेटीवर अजून काही होत का?
एक हार होता।
तो हार तुम्ही काय केला?
तुझ्या मेंढीच्या गळ्यामध्ये बांधला।
असं होय?
हो।
बर, राजाला ती मुलगी पाहून आनंद झाला आणि राजा मनाला विचार करतो, आपल्याला देवानी कर्माची मुलगी नाही पण धर्माची पाठवून दिली। आज शुद्ध 12 आहे पण आपण राणीला सांगावा। अगं राणी, ग राणी,
काय म्हणता महाराज?
अगं ही मुलगी पिर्या बिर्यांना गिरणा नदीच्या पाण्यात सापडली।
अगं बाय 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 बाय, इतकी रूपवान मुलगी कोणी पाण्यामध्ये सोडली असण?
काय सांगायचं राणी तुला, आपल्याला कर्माची मुलगी नाही पण देवानी धर्माची मुलगी पाठवली। आज शुद्ध 12 आहे, गावा जाऊन साखरपान वाट आणि या मुलीचा नाव आपण बानवा असं ठेवू। सर्व बाया जमून आल्यान आनंदाने पाळणा गाऊ लागल्या।
पहिल्या दिवशी चंदनपुरात आनंद झाला घरोघरात, आया बाया जमल्या हर्षभरात।
अरे 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 अरे, पिर्या बिर्या माझे इमानदार भोळे नौकर यांना हा नवरत्नाचा हार असून ओळख झाली नाही। मग हा काहीतरी देवाचा चमत्कार असायला पाहिजे,
चमत्कार असायला पाहिजे
अशी खंडोबाची भक्ती त्या रेमगावड्या खेमगावड्या धनगरानं केली।
बराबर,
त्याला देव प्रसन्न झाला,
प्रसन्न झाला।
बाणाई दिव्याच्या ज्योती सारखी वाढू लागली।
वा वा,
12 वर्षाच्या वयात आली।
बराबर,
रोज बाणाई गिरणा नदीला जायची
खेळायसाठी
आणि वाळूची पिंड तयार करून ती पूजा करायची,
पूजा करायची।
असे ते 12 वर्ष तिचे पूर्ण होत आले।
बराबर,
धनगर एक दिवस पारावर बसून बोलू लागले
एकमेकाला,
बाणाईचं लग्न करायला पाहिजे।
बानू आता 12 वर्षाची झाली।
बाणाईनं हे शब्द ऐकले,
ऐकले
आणि बानू बोलू लागली,
हा
दादा मला लग्न आताच करायचं नाही।
बराबर,
माझी शंकर भगवानाची सेवा अपुरी राहिलेली आहे।
हो,
मी माझ्या स्वतःच्या पायावर लग्न करीन,
लग्न करीन।
बाणाई दर दिवस नित्य नियमाने गिरणा नदीवर जायची,
जायची।
वाळूची पिंड तयार करायची।
बराबर,
महादेव तिला प्रसन्न झाले।
बानूबाईला,
ए मुली तुला काय वर पाहिजे तो मागून घे, तुला मी प्रसन्न आहे।
काय सांगायचं देवा तुम्हाला?
काय झालं ते सांग मला।
मला असा वर द्या,
हा
कुऱ्हाडीनं तोडला तर तुटला नाही पाहिजे।
बरोबर,
पाण्यात टाकला तर बुडाला नाही पाहिजे।
बरोबर,
जाळात टाकला तर जळाला नाही पाहिजे।
बरोबर,
घोड्यावरती स्वार आणि सदाही पिवळा, कंपळाला वाशिंग असा वर दे देवा मला।
असा वर तुझा जेजुरीत आहे, तू जेजुरीला जा, तिथं तुझा वर तुला मिळेल।
काही हरकत नाही।
तीच कुठे देवाची इंद्र दरबारामध्ये सभा भरली होती,
सभा भरली होती।
त्या ठिकाणी आली नारदाची स्वारी।
नारायण नारायण,
नारद मुनी कस काय येणं केला आज इंद्र दरबारामध्ये?
आलो होतो तुमच्या सभेला।
कोणत्या कोणत्या ठिकाणी कळ लावली नारद मुनी सांगा आम्हाला?
सर्व ठिकाणी कळ लावली।
तुम्हाला जर कळ लावायला जागा मिळाली नाही तर तुम्ही काय करता?
वडाच्या पारुंबीला शेंडी बांधून दोन चार झोके खेळतो म्हणजे कळ लागली।
नारद मुनी तुम्ही आता जेजुरगडावर जा आणि खंडोबा माणसामध्ये कळ लावून या।
काही हरकत नाही, आता जातो जेजुरूला आणि कळ लावून येतो। नारायण नारायण नारायण।
काय नारद मुनी कस काय येणं केलं जेजुरगडाला?
काय सांगायचं माणसाबाई तुम्हाला?
का
तुमचे देव गेले कुठं? आलो होतो मी देवाच्या दर्शनाला।
देवाच्या दर्शनाला?
हो,
गेले करा माईला।
देव आल्यानंतर तुम्ही काय करता?
खोटे खोटे सारी पाटाचे डाव खेळतो।
आता खोटे डाव खेळायचे नाही,
ते सांगा आम्हाला।
देवाने जर तुम्हाला जितलं तर तुम्ही जेजुरगडाला कच्च्या घागरीनं 12 वर्ष पाणी व्हायचं
करा व्हायचं।
हो, जर तुम्ही देवाला जितलं, देवाचा पाचही पोशाख उतरून घ्यायचा।
बरोबर,
गडाच्या खाली देवाला लंगुटी लावून हाकून द्यायचा। 12 वर्षाचा वनवास देवावरती आणायचा।
बरोबर,
नारद मुनीनी खंडोबा आणि त्या माणसामध्ये कळ लावली आणि निघून गेले। नारायण नारायण नारायण। नंतर देवाची स्वारी थोड्या वेळात आली। माणसानी देवाचा घोडा पंचारती करून ओवाळला, रंगमालामध्ये भोजन केलं आणि देव रंग महाराज झोपले। माणसाबाई देवा शेजारी। रात्री पाठ 4 वाजता देवाला स्वप्न पडलं। देवाच्या स्वप्नात बानू आली। देव डचकून जागा झाला, बानू बानू करू लागला। माणसा बोलते देवाला, देवा काय याडवीड लागलं काय तुम्हाला? कोण बानू आणि कसली बानू? अहो झोपामध्ये स्वप्न पडलं असं असं येड्यावाने करू नका। बानू बानू माझी बानू 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 म्हणून देवाला वेड लागलं। पण माणसा म्हणते देवा असं इडे सारखं करू नका, स्वप्न पडलं असल आणि कुठली बानू आली? बानू या चंदाच्या खांबात गुप्त झाली, तिचे रूप मला ती दावून गेली आणि मी बानूच्या शोधाला जाणार।
देवा देवा कोण बानू आणि कुठं होती? तुम्हाला काही वेड वीड लागलं की काय? स्वप्न हे कधी खरं असतं का?
काय सांगायचं माणसा तुला ग?
काय म्हणता?
चंदनपूरची बानू माझ्या स्वप्नात आली, तिचे रूप मला ती दावून गेली।
बर,
मी बानूच्या शोधाला जाणार म्हणजे जाणार।
असं करू नका देवा, हात जोडते पाया पडते। तुम्ही जर बानूच्या शोधाला गेले तर जेजुरी आपली सुनी सुनी दिसल। ऐकलं का देवा? आपण आता खरोखर पैनीचे डाव खेळू।
ते कसे काय खेळायचे सांग माणसा मला।
सांगते ऐका देवा, मी जर तुम्हाला जिंकल तर तुमचा सर्व पाशी पोशाख उतरून घेणार, लंगुटी लावून गडाच्या खाली हकलून देणार आणि 12 वर्षाचा वनवास तुमच्यावर येणार। देवा देवा,
असे पैनीचे डाव खेळायचे? आणि मी जर तुला जितला माणसा तर
काय सांगायचं देवा तुम्हाला?
काय करणार?
करा नदीवरून 12 वर्षे कच्च्या घागरीने पारी आणणार आणि तुम्हाला अंघोळ घालणार।
बर 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 माणसा, पहिलीचे डाव खरोखर खेळू, टाक डाव।
टाकू?
हो
टाकला।
डाव टाकीला माणसान बाई गजी, डाव टाकीला माणसान बाई गजी,
डाव टाकीला माणसान बाई गजी, डाव टाकीला माणसान बाई गजी,
डाव टाकीला माणसान बाई गजी, डाव टाकीला माणसान बाई गजी,
डाव टाकीला माणसान बाई गजी, डाव टाकीला माणसान बाई गजी।
काय झालं माणसा ग माळसा?
हा डाव तुमच्यावर आला।
हा डाव गेला तुझ्या गजानन गणपतीला।
गजानन गणपतीला?
हा
तुम्हीच माझे गजानन गणपती।
बराबर असं म्हणतेस।
हा दुसरा डाव टाकला देवा, हा पण तुमच्यावर आला।
हा डाव गेला तुझ्या गुरु रायाला।
गुरु रायाला?
हा
अहो तुम्हीच माझे गुरु राया
असं म्हणतेस।
हो
टाक तिसरा डाव।
असं म्हणता का?
हा
तिसरा डाव टाकला, हा पण तुमच्यावर आला।
हा डाव गेला तुझ्या माता पिताला।
तुम्हीच माझे माता आणि पिता आहात।
बरोबर। म्हणजे तुम्हाला या डावात हरवलं?
हरवलं।
देवाला सुद्धा हेच पाहिजे होत, बानूच्या शोधाला जाण्याकरता। देवाने शंकर भगवानाच्या अवतारात त्या बानूबाईला म्हणजे बाणगंगाला वचन दिलं होत, ज्या टायमाला मी खंडोबाचा अवतार धारण करीन त्या टायमाला तुझ्याशी मी लग्न करील। मग देवाने चंपा षष्टीला खंडोबाचा अवतार धारण केला।
वा वा।
दिलेला वचन त्या बाणगंगाला देव विसरून गेले आणि मग देवाच्या लक्षात आलं।
हा ऐकलं का देवा?
काय झालं माळसा माळसा?
गावामध्ये मी तुम्हाला जिंकलं।
बर,
संपूर्ण कपडे काढायचे,
पाची पोशाख उतरायचा
आणि गडाच्या खाली जायचं 12 वर्षाच्या वनवासाला।
बरोबर, देवाला सुद्धा हेच पाहिजे होत। आणि मग माणसाने त्या देवाचा पाची पोशाख उतरला आणि गडाच्या खाली देवाला 12 वर्षाच्या वनवासासाठी हाकून दिलं। देव पहिल्या पायरीवरती माणिक चौकात खाली येऊन बसले। सोमवतीची जत्रा जवळ आली होती आणि भक्त मंडळी आनंदाने गीत गातात।
Oh,
माणिक चौकात पहिल्या पायरीवरती खाली येऊन बसले. तितक्यात नेवाशातून हेगडे प्रधान देवाच्या भेटीला जेजूरगडाला आले.
आले आले
हेगड्या प्रधानाने देवाला पाहिलं आणि देवाला बोलू लागले.
हा आज एवढे उदासी का दिसतात?
काय सांगायचं प्रधानजी तुम्हाला?
काय
माणसाचं माझं भांडण झालं.
कशावरून?
पहिलीच्या डावामध्ये मला तिनं हरवलं.
हरवलं?
आम्ही खरोखर पहिलीच्या डाव खेळलो.
असं का?
माणसाने माझा पाची पोशाख उतरून घेतला आणि गडाच्या खाली हाकून दिलं.
अरे अरे अरे
12 वर्षाचा वनवास माझ्या वरती आला.
तुमच्यावर आला?
प्रधानजी
हो.
तुम्ही असं करा,
काय
गडावरती जा, माझा पाची पोशाख आणा.
बर.
आणि माझा घोडा सुद्धा आणा.
काही हरकत नाही,
आपण चंदनपूरला जाऊ बानूच्या शोधाला.
बरोबर देवा.
जा लवकर तुम्ही गडावरती.
आता जातो.
माळसाबाई ग माळसाबाई.
काय म्हणता प्रधानजी?
देव गेले कुठं सांगा मला.
देव?
हा
देव गेले 12 वर्षाच्या वनवासाला.
असं?
हो.
म्हणजे देवाचं तुमचं भांडण झालं?
भांडण झालं.
कशाहून झालं?
सारीपाटाच्या डाबामध्ये मी देवाला हरवलं. पैनीचे डाव खेळलो.
देवाला तू हरवलं?
हो.
देव खाली गेले?
हा.
देवाचा पोशाख कुठे आहे?
तो समोर आहे, घ्या.
असं का?
हो.
बर बर बर. देवाचा पोशाख प्रधानजीने घेतला, घोड्यावरती स्वार झाला आणि त्या माणसाला बोलू लागला, माळसाबाई
काय
मी आणि देव चंदनपूरला चाललो.
अशासाठी?
बानू तुला सवत आणायला.
प्रधाना?
आणि माळसा बोलू लागली देवाला, देवा देवा जाऊ नका चंदनपूरला, बानू सवत आणू नका मला. इकडे प्रधान तुम्ही माझे भाऊ आहेत, तुम्ही त्या देवासंगती जाऊ नका.
जाऊ नका.
माळसाबाई
काय
देवावरती तू 12 वर्षाचा वनवास आणला, आता मी देवासंगती चंदनपूरला जाणार आणि बानू तुला सोबत घेऊन येणार.
प्रधाना असं करू नको. प्रधाना तू माझा भाऊ आहेस.
पुढं पाय टाकल्याला आम्ही माग घेणार नाही. चाललो म्हणजे चाललो.
जाऊ नका प्रधाना. प्रधाना
ka
देवानी प्रधान चालले चंदनपूरला तेव्हा माणसाच्या डोळ्याला पाणी आलं,
पाणी आले
आणि प्रधान त्या देवाजवळ आला,
देवाजवळ आला,
दोघं घोड्यावरती स्वार झाले, करा नदी जवळ आले. माणसाने आज्ञा केली, करा बाईला,
करा माईला,
कर गंगा,
काय
नदीला भरपूर पूर आला पाहिजे, देव माझा करा नदी पलीकड गेला नाही पाहिजे.
बरोबर, काही हरकत नाही,
सांगितलं माणसाने, ऐकलं करा बाईनी,
करा बाईनी,
नदीला भरपूर पूर आला,
आपोआप
दोन्ही थड्या भरून चालल्या.
बरोबर,
खंडोबानी अंतरी वळकलं.
बरोबर,
पण प्रधान बोलतो देवाला,
देवा
काय झालं प्रधान जी सांगा मला.
काय सांगायचं देवा तुम्हाला, आपल्याला अपशकुन झाला, जाऊया माघ,
पुढा पाय टाकल्याला माग घेणार नाही, आपण माणूसच्या शोधाला जाणार म्हणजे जाणार. देवानी भंडारीत हात घातला,
भंडारी मध्ये हात घातला,
बीज मंत्राचा भंडार भरला आणि त्या नदीवर टाकला.
बरोबर,
पाणी आपोआप उसरून गेलं,
देवाला वाट तयार झाली
आणि करामाता बाईच्या रूपात आली. देवा पुढा हात जोडून उभा राहिली आणि देवाला बोलू लागली,
देवा देवा
काय झालं करा बाई, तू माझी बहीण आहे सांग मला.
देवा तुम्ही मला काहीतरी वरदान द्या, तरच इथून जा.
बरोबर, मी तुला वरदान देतो, जेजुरीला माझे भक्त येतील, पहिली तुझी आंघोळ करतील, तळी भंडार उचलतील, पुरणपोळीचा निवत तुला दाखवतील, नंतर तुझा भंडारा माझ्या जेजुरगडावरती येईल, असे वरदान दिले करा बाईला त्या देवानी.
देवा आणि
देव करा नदी पलीकड गेले, कर गंगा सुद्धा गुप्त झाली. जाता जाता देवाला दावडी लिंगावचे मैदान लागले,
मैदान लागले,
त्या ठिकाणी श्री कृष्ण देवानी आठव्या अवतारात मुरली फेकून दिली होती
भूमीवरी.
जाता जाता देव त्या घोड्याच्या टापाची धूळ त्या मुरलीवर उडाली.
बराबर आहे,
मग त्या मुरलीची मुरली झाली आणि देवा पुढा हात जोडून उभा राहिली. त्या मुरलीला कळालं, हे देव चंदनपूरला बानूला आणायला चाललेत, आता मी बानूचं रूप धारण करून देवाला फसवते. त्या मुरळीनं बानूबाईचा श्रृंगार केला आणि देवाला बोलू लागली,
अहो देवा
काय झालं,
कुठं चालले तुम्ही,
तू कोण आहेस?
मीच आहे म्हणले बानूबाई.
बानूचं रूप घेऊन मला फसवायला आलीस, कृष्ण देवाचा आठवा अवतार संपला, त्यांनी त्या मुरळीला फेकून दिलं भूमीवरती, आज माझ्या घोड्याच्या टापाची धूळ तुझ्या अंगावरती उडाली म्हणून तुझा उद्धार झाला, तू मुरळी आहेस मुरळी.
देवा
काय झालं,
मला काहीतरी वरदान द्या.
बरोबर, आजपासून तू माझ्या भक्त मंडळीत वाघे मंडळीत नाच गायन करशील, हातामध्ये घाटी घेऊन पोटमा घेऊन दारू दारी वारी मागशील, जा माझं वरदान आहे तुला.
काही हरकत नाही देवा,
तेव्हापासून दावडी लिमगावच्या देवाला मुरळी चालत नाही,
चालत नाही,
कारण देवाला त्या मुरळीचा राग आला होता, बानूचं रूप घेऊन देवाला फसवायला आली म्हणून त्या दावडी लिमगावच्या देवाला मुरळी चालत नाही,
आतापर्यंत नाही.
देव तिथून पुढे चंदनपूरला निघून गेले,
निघून गेले,
वाटामध्ये भोलेश्वर पाय पसरून बसला. देवाला वाटलं त्या म्हातारीचे पाय उचलून बाजूला ठेवा, देव पाय उचलून बाजूला ठेवू लागला. त्या ठिकाणी पिंडी अनेक तयार झाल्या, देव पाय उचलून उचलून थकला, मग त्या भोलेश्वराचे पाय देवाच्या कपाळाला लागले. तू चंदनपूरला बानूला आणायला चाललास हे मला कळालं, म्हणून मी तुला इथं आडवा झालो, पण तुला गुरु मंत्र अजून कुणी दिला नव्हता,
नव्हता, नव्हता.
मला म्हणतात भोलेश्वर मी तुला गुरु मंत्र दिला, माझे पाय तुझ्या कपाळाला लागले.
वा वा,
जा आजपासून तू माझा चला आणि मी तुझा गुरु.
बरोबर,
माझा आशीर्वाद तुला आहे सदानंदाचा. देव तिथून चंदनपूरला गेले,
गेले
चंदनपूरच्या जंगलामध्ये, तहान लागली देवाला, देव बोलू लागला प्रधानाला,
प्रधानाला,
प्रधानजी
काय म्हणता,
तहान लागली झारी भरून पाणी आणा.
ऐकलं का देवा,
हा
एवढ्या भयान जंगलामध्ये पाणी आणू कुठून?
मग या माणसाबाईनं त्या सूर्यनारायणला हुकुम केला,
हुकुम दिला.
सूर्यनारायणा
काय,
आज आठ कळ्या तापायचं नाही, सोळा सोळा बत्तीस कळ्या तापायचं,
काही हरकत नाही,
असं एकदम भयान ऊन पडलं पाहिजे, झाड जळून गेले पाहिजे, दगडाच्या लह्या झाल्या पाहिजे, आणि माझा देव पाणी पाणी करीत माघा आला पाहिजे.
हो
सांगितलं माणसाबाईनं सूर्यनारायणाला,
सूर्यनारायणाला,
सूर्यनारायण भरपूर तापला, जंगलामध्ये आग लागली, देवाला तहान लागली, पण देव पाठीमागाने आले, तसेच पुढे गेले.
बरोबर,
मग
काय,
देव चंदनपूरच्या जवळजवळ आले,
जवळ आले.
प्रधाना
काय,
अरे पाण्याने माझा जीव व्याकुळ झाला, पाणी घेऊन ये प्रधाना प्रधाना।
पाण्याचा कुठं ठिकाणा नाही देवा देवा।
जाया जंगलामध्ये जाऊन बघ।
असं का?
प्रधानजीना जारी घेतली आणि धावत पळत जंगलात गेला। एका टाक्याच्या झाडावरती मोठा भुजंग लाल गाळी बसला होता। प्रधान त्या झाडाजवळ गेला। प्रधानाला वाटलं या झाडामधून पाणी गळतंय।
प्रधानाला आनंद झाला।
प्रधानाने त्या सापाच्या विषाची झारी भरून आणली। संकट पडले माळसाबाईला, हे जर देव विष पेला तर माझा देव मरून जाईल। आज्ञा केली तिनं भैरवनाथाला।
भैरवनाथाला?
हे भैरवनाथा,
काय
गरुडाचा रूप धारण कर आणि जा ती झारी सांडून दे, नाही तर माझा देव मरण।
सापाच्या विषाची
ऐकलं भैरवनाथाने गरुडाचा रूप धारण केलं आणि देवाजवळ आला। प्रधानजीनं देवाच्या हातात झारी दिल्या बरोबर देवानी तोंडाला लावली, तेवढ्यात गरुडाने ती झाडी खाली लवडून दिली। देवानी तलवार काढली, त्या गरुडाला मारू लागला।
अरे 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 अरे,
देवा मारू नका मला, करडो माणसाच्या रूपात देवा पुढे हात जोडून उभा राहिला। देवा मी तुमच्या पाठीचा बंधू आहे, मला म्हणतात काशीचा काळ भैरवनाथ, मला मारू नका, काहीतरी वरदान द्या। हे जर विष तुम्ही पेले असते तर मरून गेला असतात, म्हणून मी गरुडाचं रूप धारण केलं। देवानी त्या भैरवनाथाला आशीर्वाद दिला।
आशीर्वाद दिला,
जा म्हणले आजपासून तो माझा पाठचा बंधू भैरवनाथ, काळ भैरवनाथ, सारे भक्त चांग भला म्हणतील, असा तुला मान मिळल। आणि देव पुढे निघून गेले। चंदनपुराची नदी जवळ आली। त्या ठिकाणी देवाला मेंढ्याच्या लेंड्या दिसल्या आणि प्रधानजीला देव बोलतात, प्रधानजी या ठिकाणी लेंड्या आहेत ताज्या, आजूबाजूला कुणीतरी माणसं असतील, दूर तिथं पाणी, जा लवकर झारी घेऊन आणि पाणी घेऊन या।
हरकत नाही।
प्रधान धावत पळत गेला। पिऱ्या बिऱ्या धनगार मेंढे चारित होते गिरणा नदीला आणि प्रधान बोलू लागला, हे बाबा हो
काय
पाणी द्या मला पियाला पाणी। पिऱ्या बिऱ्या धनगार म्हणतात, हे बाबा आमच्याकडे पाणी नाही, दूध पे ताक पे आणि मग तुला पाणी देऊ। मग त्या पिऱ्या बिऱ्या धनगाराने सांगितलं त्या प्रधानजीला, जा त्या झाडाखाली बानूबाई बसली आणि तुला तिथं पाणी मिळेल, ताक मिळेल। प्रधानाला आनंद झाला बानूचं नाव ऐकल्यावर, आपण बानूच्या शोधाला आलो आहे।
हो।
धावत पळत प्रधान त्या बानूजवळ गेला आणि बानूबाईला बोलू लागला, बानूबाई एवढी झारी भरून पाणी द्या आम्हाला।
काही हरकत नाही।
बानून अंतरी वळकलं, ह्या झारीचं एवढं पिवळं स्वरूप असल तर ह्या मालकाचं रूप किती पिवळं असल?
पिवळं असल।
खंडोबाची झारी नवरत्नाची।
नवरत्नाची।
बानून अंतरी वळकली, आपल्या जवळ ठेवून घेतली। बानूची धारी 18 रत्नाची।
18 रत्नाची।
प्रधानजी
काय
हे घ्या, दूध प्या, ताक प्या आणि मग पाणी घ्या।
काही हरकत नाही।
बानूबाईनं खंडोबाची झारी ठेवून घेतली आणि आपली झारी स्वतः त्या प्रधान जवळ दिली।
18 रत्नाची।
हो। त्यामध्ये दूध घेऊन प्रधान देवाजवळ आला।
देवाजवळ आला।
देवा हे घ्या दूध। प्रधाना तुला मी पाणी सांगितलं, खुशाल दूध घेऊन आलात, काय सांगायचं देवा? ते लोक मला पाणी देत नाहीत
म्हणून मी दूध घेऊन आलो देवा।
त्या ठिकाणी देवदूत पेला, शांत झाला।
शांत झाला।
त्याला सांगितलं, पहिलं पाणी सांगितलं तर सापाचं विष घेऊन आला, आता तुला पाणी सांगितलं तर दूध घेऊन आलास।
दूध घेऊन आला।
तू या ठिकाणी आता माग जा, मी पुढे जातो बानूच्या शोधाला। चंदनपूर जवळ आलेलं होत। देवानी मग कसं रूप धारण केलं?
कसं धारण केलं
सांगायला पाहिजे?
सांगा।
देवा डंक म्हातारा झाला, पायाने लंगडा, पोटानी ढेबरा, हाताने खुळा, तोंडाने बोबडा, डोक्याने खवडा,
असा देवाने अवतार बदलला।
पाठीनं देव झाला कुबडा आणि चंदनपुराला गेला। लेंडी पारावरती धनगर बसले होते।
बसले होते।
देवानी त्यांना राम राम केला।
राम राम। राम राम।
राम राम दादा हो, राम राम।
पण्या गावचं पाहुणं
आम्ही लईल आमचं जेजे मुंजे वाडीच।
असं का?
आमच्या गावाला दुष्काळ पडला म्हणून आलो दादा व तुमच्या गावाला पोट भरायला, कुणीतरी कामाला ठेवा मला खंडू गावड्याला।
पण तुमचं नाव काय आहे?
माझं नाव खंडू गावडा।
आणि आडनाव काय?
माझं आडनाव खुटा उपट।
काय खुटा उपट नाही, कुटेकर, हाटकर, गाडे, तागड, सोलाट, खाडे, रोडगे, असे धनगारांचे आडनाव आहे।
असं होय?
हो
बरोबर।
पण ऐकलं का बाबा?
काय झालं?
तुम्हाला आई बाप आहेत का?
हो आहेत ना।
काय नाव त्यांचे?
माझा पिता म्हणलं तर संभू गावडा।
संभू गावडा
माता म्हणलं तर पार्वती गावडी
वावा
ते गेले शिकार शिंगणापुराला पोट भरायला
असं
हा
वावा
माझी थोरली बहीण तुळजाई गावडी
तुळजाई गावडी
ती गेली तुळजापुराला
तुळजापुराला
माझ्या पाठचा बंधू म्हणजे काळ भैरवनाथ
भैरवनाथ
तो गेला काशीला
काशीला
आणि मी आलो तुमच्या गावाला पोट भरायला
खंडू गावडा
असा भयानक दुष्काळ झाला आमच्या गावाला
अरे 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 अरे
कुणीतरी कामाला ठेवा पोटा वारी चाकरी मला
काही हरकत नाही काय आठवडा घेशील
आठवडा
हो
एकदम साधा आणि सोपा
सांगा बरं
सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार
इतर सर्व दिवसाचे नाव झाले
असं
हा
मग
बर बाबा
हा
काय महिना घेता
महिना
हा
एकदम साधन सोपा
सांगा बरं
सांगायला पाहिजे
हो
जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर
बाबा हे तर सर्व महिन्याचे नाव झाले
असं
एक सांगा आता
काय
काय साल घेता
साल
हो
बाबळीची आंब्याची लिंबाची वडाची चिताची
हे तर सर्व सालीचे नाव झाले
मग
बाबा वर्षाला पैसे किती घेतात
सांगायला पाहिजे
सांगा
अवघे साडेसातशे रुपये
कसे काय बरं
साडेसातशे रुपये वर्षाला घेईन पोटाला भाकर अंगाला वस्त्र पायामध्ये बूट डोक्याला फेटा
असं
हा
पण बाबा
काय
नेहरीला किती भाकरी लागतील
मला
हा
नेहरीला खातो एक खंडी
अरे बापरे आणि दुपारी
दुपारी खातो दीड खंडी
आणि संध्याकाळी
संध्याकाळी खातो अडीच खंड्या असं मला एकूण पाच खांड्याचं अन्न लागतं दिवसाला
एवढं अन्न आणायचं कुठून तुला
अरे बाबा हो म्हातारा माणूस आहे खाऊन खाऊन काय खाणार
नक्की खाणार
हा
ऐकलं का बाबा हो हा म्हातारा तर म्हणतो मी एवढं अन्न खाणार आणि एवढं याला अन्न आणायचं कुठून एक काम करूया चला याला बानूबाईच्या वाड्याला घेऊन जाऊ
बरोबर बानू बानू माझी बानू कुठे बानू दाखवा मला
बानू
हा
ही बघा दारात उभी राहिलेली बानूबाई ग बानूबाई
काय झालं बाबा
ह्या बाबाला कामाला ठेव
अरे हात डंक म्हातारा झाला
बाई
अंडागा डगा दाढी हाला ती
काय त्याला पैसा पाणी द्यायचा नाही
मग
फक्त पोटावारी
असं
हो
बरोबर मग त्या बानूबाईनं त्या देवाला घरी आपल्या कामाला ठेवलं
कामाला ठेवलं
केळ्या मिंड्याचा वाडा झाडाय लावला
हा
मग त्या देवाला खायला शिळ्या भाकरी आणि ताक
शिळ्या भाकरी आणि ताक
देवाला बानूबाईनं कामगिरी सांगितली
कामगिरी सांगितली
केळ्या मेंढ्याला पाला आणायचा
कोकराला पाला आणायचा
झाड झुड करायची
बरोबर
आणि मेंढ्याची लोकर कापायची
हा
देव गेला जंगलामध्ये
जंगलामध्ये
झाडाची झाड उपटून आणले
आणि कोकरा पुढे टाकले
कोकर खाऊन तृप्त झाले
हा
वाऱ्याला आमंत्रण दिलं साऱ्या लेंड्या जिकडे तिकडे उडून गेल्या एक ठिकाणी ढीक झाला लोकर सुद्धा देवानी कापली
कापली
लोकरीचा एक ढीक केला
बरोबर
बानूबाई देवाजवळ आली
आली
काम केलं का नाही पाहिलं म्हणले बापरे क्षणामध्ये या म्हातारीने एवढं काम केलं हा जादूगार आहे का कोण आहे
बानूबाई चकित झाली
बानूबाईला आनंद झाला त्याला पोटभर ताक भाकरी खायला दिल्या
खाऊ घातल्या
दुसऱ्या दिवशी त्याला काम सांगितलं
कोण्या प्रकारे
हे म्हातार्या
काय
उद्या मेंढ्या गिरणा नदीवर न्यायच्या धुवून काढायच्या
बरं
ही कामगिरी तुला पोटभर जेव आता
काही हरकत नाही
आणि मेंढ्या सोडून गिरणा नदीला घेऊन जा
बरोबर
पण देव बोलतो भानूला
भानूला
मी जातो गिरणा नदीवर मेंढ्या घेऊन तू माझी भाकर घेऊन दुपारी यायचं
काही हरकत नाही
जाऊ का मग
हो
मग देव गेला गिरणा नदीवर मेंढ्या देवानी त्या भरपूर चारल्या आणि गिरणा नदीवर पाणी प्यायला घेऊन गेला मेंढ्याला देवानी पाणी पाजलं धर मेंढी आपाड धर मेंढी आपाड बानूबाईचे सर्व कोकर मेंढ्या देवानी मारून टाकले
अरे 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 अरे
गिरणा नदीला रक्ताचा पूर आला आणि देव कुचाल झाडाखाली जाऊन बसला दुपारचा टाइम झाला बानू म्हणते त्या म्हाताऱ्याला जेवण घेऊन जायला पाहिजे बानून ताकाचा डेरा डोक्यावर पाटी भाकरिया घेऊन त्या नदीवर आली गिरणा नदीचं पाणी लाल लाल पाहून बानू रडू लागली गिरणा नदीला कधी पाणी लाल आलं नाही ना हा काय चमत्कार
आज काय भानगड
मेंढ्या दिसनात म्हातारा सुद्धा दिसाना बानूबाईचं लक्ष गेलं त्या म्हाताऱ्याकड म्हातारा एका झाडाखाली झोपलेला होता बानू बोलू लागली त्या म्हाताऱ्याला हे म्हाताऱ्या
काय म्हणतेस
तुला मी माझ्या मेंढ्या धुवायच्या सांगितल्या होत्या तू माझ्या सर्व मेंढ्या मारल्या माझ्या मेंढ्या मला आताच्या आता जिवंत करून दे
बरोबर
बानू तुझ्या सर्व मेंढ्या मी जिवंत करून देईल पण मला आधी वचन दे
वचन
बानूचा त्या मेंढ्यावरती फार जीव बानूचा नाव इलाजाने त्या बानून देवाला वचन दिलं आणि देव बोलू लागला बानू तुझ्याशी मला लग्न करायचं. भानू बोलती, म्हातारिया तुला लाज वाटते का? मी जवान मुलगी आणि तू डगडग झालेला म्हातारा.
तुझ्या मुलीसारखी.
आणि कुशाल म्हणतो माझ्याशी लग्न करायचं. मग
काय?
देव म्हणतो मी चाललो निघून.
निघून निघून.
पण नाविलाचा भानू लग्नाला तयार झाली. देवाला बोलू लागली. देवा मी लग्नाला तयार आहे, माझ्या मेंढ्या जिवंत करा. देवाने भंडारी मध्ये हात घातला.
भंडारी मध्ये
पंचतत्वाचा भंडार भरला आणि त्या मेंढ्याच्या अंगावरती टाकला. 9 लाख मेंढी 9 लाख वक्र सर्व या मेंढ्याची जडण झाली आणि मेंढ्या रानुमाळ चरू लागल्या. बानुबाईला आनंद झाला आणि देवानी खंडोबा रूप आपले खरे त्या बानूला दाखवले. हो, बानू देवाला शरण आली. देवा, मी 12 वर्षी शंकराची सेवा केली होती. जेजुरीचा मला वर पाहिजे म्हणून तुम्ही माझ्या इथं 12 वर्ष चाकरी केली. तरी मला तुमची ओळख नाही झाली. मी शिळ्या भाकरी ताक तुम्हाला खायला दिलं. पण देव बोलतो बानूबाईला, बानूबाई आता जेजुरगडाला जायचं वेळ झाला. तू गावामध्ये जा, तुझ्या सर्व धनगाराला सांग, जांभळी आंब्याच्या लिंबाच्या पाल्याचा मांडव घाल, त्यामध्ये भौल बनवा आणि आपलं लग्न तिथं लावू. बानू गावात गेली. आई वडिलाला सांगितलं, आपल्या धनगाराला सांगितलं. सर्व धनगाराला आनंद झाला. जेजुरीचा देव आपल्या इथं 12 वर्ष नौकर राहिला तरी आपल्याला त्याची ओळख झाली नाही. धनगर लोकांनी आंब्याच्या झाडाचा पाल्याचा मांडव बांधला. बानूबाई तर खंडोबाचं लग्न तिथं आनंदाने लावून दिलं. पण बानूला फार आनंद झाला आणि बानू काय म्हणते?
काय म्हणते?
म्हणून देवाने जागा दिली बानूला अर्ध्या गडात. आता खंडोबाची कथा शेवटाला गेली आहे. आता आपण सर्वांनी उठून उभा राहा, खंडोबाची आरती गाऊया सदानंदाचा.
आरती ववाळा, आरती ववाळा, आरती ववाळा.
खूप सरी पाठीशी व्यापार